सूर्याचे नयन देखती जेणे, जयाचे नि उजियेडे तारांगण उभडे, महातेज सुरवाडे राहाटे जेणे, जे आदीची आदी, जे वृद्धीची वृद्धी, बुद्धीची जे बुद्धी, जीवाचा जीव, जे मनाचे मन, जे नेत्राचे नयन, कानाचे कान, वाचेची वाचा, जे प्राणाचा प्राण, जे गतीचे चरण, क्रियेचे कर्तेपण, जयाचे नी आकारू जेणे आकारे, विस्तारू जेणे विस्तारे, संहारू जेणे संहारे, पंडुकुमरा, जे मेदिनीची मेदिनी, जे पाणी पिऊनी असे पाणी, तेजा दिवे लावणी जेणे तेजे, जे वायूचा श्वासोश्वासू, जे गगनाचा अवकाशू, हे असो आघवाचे आभासू, आभासे जेणे, किंबहुना पांडवा, जे आघवेचे असे आघवा, जेथ नाही रिगावा द्वैत भावासी, जे देखिलियाची सवे, द्रष्टा दृष्ट दृश्य हे आघवे, एकवाट कालवे सामरस्ये, मगतेची होय ज्ञान, ज्ञाता ज्ञेय हन, ज्ञाने गमिजे स्थान तेही तेची, जैसे सरलिया लेख, आँख होती एक, तैसे साध्य साधनाजिक ऐक्यासिये, अर्जुना जिये ठाई, न सरे द्वैताची वही, हे असो जे हृदयी सर्वांच्या असे.
वंदे गुरुणां चरणारविंदे, संदर्शित स्वात्म सुखावबोधे, जनस्य ये जांगलिकायमाने, संसार हाला हल मोह शांतये. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः, रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते, यततो हि अपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः, इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः, तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः, वशे ही यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. दुसऱ्या अध्यायातला हा 59, 60 आणि 61 क्रमांकाचे असे तीन श्लोक आपण पाहतो आहोत. इंद्रियांना निराहार करणं, याच्यामध्ये मुख्यतः जो आपण जेवणाचा आहार घेतो त्या आहाराचा निश्चित मोठा संबंध आहे. त्या आहारावरच बाकीची सगळी इंद्रिय बलिष्ठ होतात. तो आहार जर कमी केला, कमी कमी करत आणला, तर बाकीच्या इंद्रियांचं देखील तेज नाहीस होतं. तेव्हा एका विशिष्ट प्रकारे शरीराची शुद्धी जाणवायला सुरुवात होते. पण ती शुद्धी ही परत मुखाकरवी आहार सुरू केल्यानंतर नाहीशी होऊन परत इंद्रिय, बाकीची इंद्रिय देखील आपल्या आपल्या आहाराच्या बाबत सक्षम होतात. असं मागच्या वेळेला मी म्हटलं. याचा अर्थ असा मात्र नाही की जो मुखावाटे आपण आहार घेतो त्याला कमी महत्व द्यावं असा मात्र त्याचा अर्थ नाही. आहार शुद्धौ सत्वशुद्धी सत्वशुद्धौ धुवा स्मृती स्मृती लब्धे सर्व ग्रंथी नाम विप्रमोक्षः असा खरा सिद्धांतच आहे. आहार जितका शुद्ध असेल तितकी सत्वशुद्धी होत राहते. आहाराच्या या विचारामध्ये फक्त निराहार राहणं अथवा आहार देणं एवढा विषय नसून तो आहार सात्विक राजस तामस या कोणत्या प्रकारात मोडतो हेही पाहणं गरजेचं आहे. सगळाच विषय एकदम सांगता येत नसल्यामुळे भगवंतांनी हा विषय पुढं सात्विक आहार राजस आहार आणि तामस आहार अशा पद्धतीने सांगितलेला आहे. आहाराच्या बाबत निरोध ही गोष्ट जपून करण्याची आहे. जसे पूर्ण अनशन किंवा उपवास पाण्यावर राहणं हे फार जपून करण्याची गोष्ट आहे. त्याचा काहीच उपयोग नाही असं नसलं तरी देखील तो नेहमीचा उपाय नाही. नेहमीचा उपाय संयम आहे. तरी देखील कोणता आहार घ्यायचा आणि कोणता आहार घ्यायचा नाही याचंही तारतम्य गरजेचं आहे. म्हणून सात्विक असा आहार तोही संयमानी आणि तो ज्यांनी तयार केलेला आहे ती आपली आई पत्नी बहीण अशा प्रकारे आणि त्या आहाराला विशिष्ट महत्व असलं तरी देखील अगदी निराहार नाही तरी देखील या आहारातून ज्या बाकीच्या सर्व इंद्रियांच्या विषयासंबंधीच्या रसाचं पोषण होतं त्याची व्यवस्था लावणं असा सगळा विषय स्थितप्रज्ञतेकरता अति उपयोगाचा असा आहे. अति महत्वाचा असा आहे. परमार्थ सिद्ध न होण्याचं ते एक कारण आहे. मी नुकताच एका ठिकाणी गेलो होतो आणि एका महाराजांच्या पंक्तीला जेवायला बसलो होतो किती आहार घ्यायचा याला जर काही ताळतंत्र नसेल. माझ्या शेजारी बसलेल्या गृहस्थांच्या पानामध्ये त्यांनी जे श्रीखंड वाढलं पत्रावळ होती त्या पत्रावळीवर मला असं वाटतं की 1 किलोभर तरी श्रीखंड सहज त्यांनी वाढलं. त्यांचे जे डाव किंवा ओग्राळ होतं तेच एवढं मोठं होतं. असे 4 त्यांनी घातले तेव्हा 1 किलोच्या पुढे गेलं. आणि त्या खाण्याचं आपण कशा रीतीने खाऊ शकतो असं कौतुक करतच खाल्लं गेलं. पहिली गोष्ट म्हणजे जिथं हे भोजन चालू होतं तो मठ होता. जेवायला बसणारी व्यक्ती 16 जेवायला बसलेली होती. जो पदार्थ खाण्याचा होता तर तो श्रीखंडासारखा होता. म्हणजे दूध दही साय लोणी असं जसं स्वामीजी म्हणतात सात्विक पदार्थ त्याच्यात मोडणारा होता. पण अशा प्रकारचं भोजन केल्यानंतर काय होईल याची कल्पना आपण न केलेली बरी. म्हणून जर बुद्धी स्थिर राहायची असेल तर युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य असं जर असेल तर हा जो योग आहे हा योग दुःखाचा नाश करणारा होतो असं भगवंतांनी म्हटलं ते अतिशय खरं आहे. अशा रीतीने आहाराच्या बाबत संयम आणि सात्विक आहार आणि बाकीच्या सगळ्या इंद्रियांवर जणू पहारा अशा प्रकारचं वर्तन असलं तरी देखील भगवंत असं म्हणतात की काही एक रस शिल्लक राहतोच विषयाच्या संबंधी, आणि हा रस काही केल्या जात नाही, तो फक्त परदर्शनानेच नाहीसा होतो। परम दृष्ट्वा निवर्तते, जर त्या परमपुरुषाचं दर्शन झालं, त्याचं दर्शन म्हणजे त्याच्याशी एक रूपता, त्याचं दर्शन वेगळेपणाने घेता येत नाही, तया पाहता पाहता तेची झाले, अशा प्रकारेच त्याचं दर्शन होतं, तेव्हा मात्र हा विषयाचा जो रस आहे तो रस पूर्णपणाने नाहीसा होतो असं विधान भगवंतांनी केलेलं आहे। तरी देखील या विधानातून देखील आम्ही पंडित आहोत अथवा विद्वान आहोत, तसंच आमच्या जीवनामध्ये संयम आहे अशी म्हणणारी एखादी व्यक्ती निघेल आणि भगवंतांच्या म्हणण्याप्रमाणेच ज्या अर्थी आम्हाला शास्त्र माहीत आहेत, ज्या अर्थी आमचं जीवन सात्विक आहे, ज्या अर्थी आमचा दिनक्रम हा नियमित आहे, त्या अर्थी आम्ही ते प्राप्त केलेलं आहे असं इतरांना वाटण्याची शक्यता आहे। चांगल्या साधकांबद्दल इतरांचा होणारा गैरसमज फार असतो, त्याला स्वतःला माहित असतं की आपण काय आहोत आणि कसे आहोत, पण इतरांना मात्र वाटत राहतं की इतकं सात्विक जीवन आहे तर त्यांना नसेल का मिळालं। त्याकरता म्हणून भगवंत सांगतात की यततो ही अपि कौंतेय पुरुषस्य विपश्चितः, असा आवरण्याचा प्रयत्न करणारा आणि विद्वान पुरुष, त्याच्याबाबत देखील इंद्रिय आणि प्रमाथिनी, इंद्रिय ही दांडगाईच करतात, घुसळणच करतात, तो कोणत्या परिस्थितीतून जातो हे त्याला माहीत असतं। हरंती प्रसभम मनः, आणि त्याचं मन एक प्रकारे बळजबरीनी किंवा बलात्कारानी हरण होतं, विषयामध्येच परत निमग्न होतं असं होण्याची शक्यता असते। म्हणून ही भगवद्गीता पाठ करून होणार नाहीये, याचा अर्थ समजून होणार नाहीये, याच्यावर प्रवचन करून होणार नाहीये आणि खूप प्रवचन ऐकून देखील होणार नाहीये, आपण आपल्या जीवनाच्या बाबत सावध राहिल्याखेरीज होणारच नाहीये। नायम आत्मा प्रवचने न लभ्या न मेधया न बहुना श्रुतेन, काही केलं तरी तसा तो आत्मा इतका सहजासहजी मिळण्यासारखा नाही। विद्वान मनुष्याचं देखील मन हे विषयाकडे ओढलं जातं आणि त्याची त्याच्या इंद्रियांचं प्रमथन हे होतच असतं, कारण इंद्रिय अत्यंत दांडगट समजलेली आहेत। अशा रीतीने इंद्रियांच्या ठिकाणी हा भाव आला कुठून? आपण जे जे विषय अनाहूतपणाने अथवा जाणून बुजून सेवन केलेले असतात, भोगलेले असतात, त्याची एक स्मृती मनामध्ये चित्तामध्ये कायम राहते, त्याची स्मृती कधी जात नाही। जेव्हा आपल्याला परमार्थाच्या बाजूने चार शब्द कानावर येतात अथवा आपल्या ठिकाणी विवेक जागा होतो, खराखुरा विवेक जागा होतो, आपण एका नियमित आचरणाच्या दृष्टीने प्रयत्न करायला लागतो, आपलं जीवन बदलून टाकतो, तेव्हा देखील त्या स्मृती तशाच्या तशा असतात। डोळे बंद करणं एक वेळ सोपं आहे, पण पाहण्याचा रस टाकून देणं हे फार कठीण आहे। न ऐकणं, ऐकायलाच न जाणं तसले विषय एक वेळ सोपा आहे, पण ऐकण्याचा रसच नाहीसा होणं फार कठीण आहे। तशाही प्रकारे पाहायचं झालं तर आहारावर देखील अतिशय संयम ठेवणं एक वेळ सोपा आहे, करू शकतो, पण खाण्याचा रस हा नाहीसा होणं फार कठीण आहे। उत्तर काशीला अनंतराव आठवले गेलेले होते आणि अशा प्रकारे तिथे जाऊन काही काळ राहून संन्यास घेण्याच्या आधीची गोष्ट स्वामीजींकडे आले. स्वामीजींनी आम्हाला काही जणांना बोलवलं तर सहज विषय निघाला साधू संत महंत त्या भागात साधना करणारे साधक. तर अनंतराव म्हणाले की आम्ही अतिशय निर्जन अशा उंच पर्वतावर एक गुहा दिसत होती म्हणून तिथपर्यंत गेलो. तर तिथे खरच एक ध्यान योगी ध्यानस्थ बसलेले होते. जटा वाढलेल्या दाढी वाढलेली कृशमूर्ती अत्यंत सरळ ताठ बसलेली. चाहूल लागल्यानंतर जाग आली त्यांना. जाग आल्यानंतर मोठ्या प्रेमाने आम्ही त्यांना आमच्या जवळ असणारे पुण्यातून आणलेले पदार्थ दिले. चिवडा वगैरे असे. तर शहरातून आलेत म्हटल्यानंतर त्यांनी असं विचारलं कुछ जिलेबी कुछ लड्डू कुछ लाए है क्या नाही. आणि आम्ही दिलेला चिवडा फेकून दिला म्हणाले. तिथं बसलेले असताना देखील आणि ध्यानस्थ बसलेले असताना देखील हा जो जिलेबी बद्दलचा जिलेबी किंवा लाडू याच्याबद्दलचा जो रस होता तो रस तसाच शिल्लक होता. म्हणून भगवंत म्हणतात धोक्याची सूचना देतात की यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथिनी हरंती प्रसभम मनः. मागच्या वेळेला मी म्हटलं तर की आपलं जीवन एक प्रकारे संमोहात चालू आहे. हा संमोह फार दृढ झालेला आहे. हा संमोह संसाराबद्दल आहे. हा संमोह विषयांबद्दलचा आहे. हा संमोह प्रत्येक इंद्रियांचा जो विषय आहे त्याच्याबद्दल आहे. आणि त्याच्याबद्दल आपल्याला कधी कधी जाणीव असते आपण मोहित झालेले आहोत पण बहुतेक वेळेला हे असंच चालायचं असं आपल्याला वाटत असतं. आपण संमोहित झालेले आहोत मोठे अडकलेले आहोत अशी फारशी भावना देखील आपली नसते. विषय सेवनाचा जागृतीवर फार फार विलक्षण प्रभाव पडतो. इतका की जागृतीमध्ये आपण खऱ्या जागेपणाच्या ऐवजी विषयांच्या कल्पनेत फार वावरतो. खाण्याची चर्चा पिण्याची चर्चा खाण्यापिण्यापासून कामापर्यंत चर्चा या ज्या पातळीवरून चालतात आणि सर्व ठिकाणी चालतात. तुम्ही ऑफिसमध्ये जा दुकानांमध्ये जा चार चौघांमध्ये जा मित्रमंडळींमध्ये जा तर हे जागृतीमध्ये असणारं विचित्र संमोहन आहे. तुम्ही विसरूच शकत नाही अशी तुमची परिस्थिती होते. सतत विषयाची आठवण सतत विषयाची चर्चा सतत विषयांच्या गप्पा. त्यामुळे विषय सेवनाचा जागृतीवर जो विलक्षण परिणाम झालेला असतो तो परिणाम झोपेतही चालू असतो. कित्येकांना सुषुप्ती याची कल्पनाच नसते. झोपेत देखील विचार चालू असतात आणि झोपेत चालू असणारे हे विचार विषयांच्या संदर्भात असतात. झोपेत देखील ते जागृती अनुभवत असतात आणि झोपेत देखील त्यांचं विषयासंबंधीच चिंतन चाललेलं असतं. ही फार फार विचित्र गोष्ट आहे. जसं जागृतीत झोपेत असल्यासारखं तिसऱ्याच दुनियेत असल्यासारखे असतात तसे झोपेच्या वेळेला ते जागृतीत असतात. झोप पुरी झाल्याचं समाधान त्यांना जवळपास मिळत नाही. जागृतीमध्ये विषयाचा अतिरिक्त असा विचार केल्यामुळं तो खोल खोल स्वप्नापर्यंत जातो. त्याच्याही खोल अंतर्मनामध्ये जातो. आणि मग एक प्रकारची तंद्रा ज्याला म्हणू असं त्याची जागृती आणि स्वप्न या दोन्ही गोष्टी तंद्रेमध्ये अशाच त्याच्या जातात. परत या झोपेचा जागृतीवर परिणाम होतो आणि जागृतीमध्ये अजून बेसावतपणाने जागृती जशी स्वप्नतुल्य अशी जागृती अशी निर्माण होते. हा एक विकारच आहे. विद्वान माणूस जरी झाला तरी शास्त्राचा अभ्यास करणारा साधना करणारा तरी देखील त्यांनी याच्या संबंधी आहाराच्या संबंधी आणि सर्व इंद्रियांच्या आहारासंबंधी नीट चिंतन करणं आणि आपल्या जीवनात बदल करणं हे जरुरीच आहे. जर परमार्थ करायचा असेल आणि परमार्थ यशस्वी व्हायचा असेल तर ती गोष्ट मी सांगतोय. पैसा खाणं पैसा पिणं सगळीकडे पैसा पाहणं सगळीकडे पैसा मिळण्याची संधी हा मनोविकार असल्यासारखा आहे. व्यवसाय खाणं व्यवसाय पिणं रात्रीही व्यवसाय झोपेत व्यवसाय जागृतीत व्यवसाय जागृतीत कामाचा विचार स्वप्नामध्ये कामाचा विचार या सगळ्या जवळजवळच्याच गोष्टी आहेत आणि यामुळं आपलं सगळं जीवन एक प्रकारे बिघडणं. भगवंत जे सांगतायत ते प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान कुठ आणि याच्या जीवनातली कामना जातच नाहीये हे कुठ मनोगत असणाऱ्या कामना घालवून देणं हे कुठ आणि मनोगत कामना अधिक अधिक प्रबळ होत जाणं अंतर्मनावर देखील त्याचा परिणाम होणं हे कुठ परमार्थ होणार कसा परमार्थात यशस्वी होणार कसा म्हणून जागृतीत अशा पुरुषांनी काय करायला पाहिजे जागृतीत विवेक करायला पाहिजे आत्मानात्म विवेक करायला पाहिजे चिंतन करायला पाहिजे. गेली दोन प्रवचन मी चिंतनाबद्दल जागृतीत ज्या साधना केल्या जातात त्या साधनांबद्दल तुम्हाला सांगत होतो. नामस्मरण ध्यान चिंतन अत्यंत सजगतेने राहणं हेच उपाय जागृतीत जितके करू तितका विषयांचा प्रभाव कमी होईल. आपल्या अनुग्रहाच्या श्लोकांमध्ये ज्या साधना म्हणून सांगितलेल्या आहेत त्या तीन सांगितलेल्या आहेत. पहिली ध्यानाची साधना सांगितलेली आहे. शून्यानंतर आत्मदर्शन चिद्रूप दीपम तिमिरापहारम अज्ञानाचा अंधकार नाहीस करणार चिद्रूप उजळून टाकणार असं आत्मदर्शन आणि मग नंतर पश्यामी ते रूपम जनांतरस्थम माझ्या ठिकाणी अनुभवलेलं आत्मस्वरूप सर्वांच्या ठिकाणी आहे असं विवेकानी पाहणं याची अतिशय गरज आहे. ध्यानातून जागा झाला की साधना संपली नाही पाहिजे. ध्यानातून जागा झाला की जी व्यक्ती समोर दिसेल त्या व्यक्तीच्या आत असणारं परमात्म तत्व पाहावं. व्यक्तीही दिसेल पण व्यक्तीच्या आत असणारं परमात्म तत्व विवेकानी पाहावं. पदार्थ मात्र दिसेल पण पदार्थ मात्राच्या आत ते परमात्म तत्वच भरून राहिलेलं आहे असं पाहावं. जे जे दिसेल त्या त्या सर्व ठिकाणी विवेकानी पाहण्याचा अभ्यास करावा आणि असा अभ्यास करायला निघालेला जो आहे त्यांनी आपल्या अंतर्यामी देखील तो परमात्माच आहे अशी सतत स्मृती ठेवावी. हंस हंस इति यो ब्रूयात हंसो नाम सदाशिवा मी तोच आहे याची कायम आठवण ठेवावी. जागृतीत सहसा करता येण्यासारखे हे दोन उपाय आहेत. हे नामस्मरणासकट देखील करता येतात. जसं राम राम म्हणत असताना सर्वत्र राम भरून राहिलेला आहे अशा भावनेने नामस्मरण करणं नाहीतर नुसत्या राम या शब्दात काही नाही ठेवलेलं. काही नाही. त्याच्यामध्ये परमात्मा भाव ओतला तर काही उपयोग आहे? कोरड्या नामाने काही होणार नाही. आणि जर भाव ओतला तर कोणत्याही नामाने होईल. रामच काय, कोणतंही नाम हे त्याचंच आहे. चोवीसा नामी तो सहस्र नामी, सहस्र नामी तो अनामी, सगळी नावं मग त्याचीच आहेत. पण भाव ओतला पाहिजे. राम असं म्हणत असताना सर्वत्र राम दर्शन घेत, म्हणजे परमात्मा पाहत, म्हणजे परमात्मा आहे अशी भावना ठेवत जो नाम घेईल, मग स्त्री त्याला विचलित करू शकणार नाही, पुरुष विचलित करू शकणार नाही, खाद्य पदार्थ विचलित करू शकणार नाहीत, वेगवेगळे जे विषय आहेत ते विषय विचलित करू शकणार नाही. जागृतीत करण्याचा हा उपाय आहे. आणि हा उपाय करायला जो निघालेला आहे त्यांनी, आपण स्वतः देह नाही आपण तेच आहोत अशा प्रकारचं देखील सतत चिंतन, जास्तीत जास्त चिंतन किंवा अधिकाधिक चिंतन, जमेल तितकं चिंतन करणं हे गरजेचं आहे. याच्या सकट, या दोन गोष्टींसकट जेव्हा दुसऱ्या दिवशी ध्यानाला बसेल तेव्हा विषयाचे ओरखडे अंतःकरणावर कमी उठलेले असतील, विषयाचा प्रभाव कितीतरी गेलेला असेल. जी कर्म घडलेली आहेत ती केवळ कर्तव्यात्मक भावनेनी केलेली आहेत, त्याच्यामध्ये फळाची अतिरिक्त इच्छा, अति लालसा ही नसेल. असं जेव्हा होईल तेव्हा मग त्याची चित्तशुद्धी होईल आणि चित्तशुद्धीपूर्वक तो ध्यानाला बसेल. हा जागृतीत करण्याचा उपाय आहे. जागृतीत विषयांचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करणं, त्याच्यासाठी परमात्म चिंतन हे गरजेचं आहे. काही मानसशास्त्रज्ञांचं मात्र म्हणणं असं आहे की प्रबळ संकल्प जर नसेल तर, जर चांगला विवेक निर्माण झाला नाही, मानसशास्त्रज्ञांचं म्हणतंय, संतांचं म्हणत नाहीये, तर ध्यानाला बसताना देखील तो तितका प्रबळ संकल्प करू शकत नाही. विषयाचा इतका जबरदस्त प्रभाव असतो, जर तो कायमच तंद्रीमध्ये असेल, अतंद्रा स्थितीच त्याला प्राप्त झाली नसेल, तर ध्यानाने क्षणिक आत्मदर्शन घेणार कसा? ध्यानात ही विषयाचं चिंतन करेल. ध्यानातून उठल्यानंतर परत तेच. असं जर एखाद्याचं व्हायला लागलं तर त्याच्यासाठी मात्र, म्हणून ध्यानाचा उपाय नाही असं त्यांचं म्हणणं नाही, पण त्याच्याबरोबर याच्याकरता झोपेत देखील उपाय करायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. काही प्रमाणात संतांनी ही गोष्ट मान्य केलेली आहे आणि सांगितलेली देखील आहे. पण विशेष करून मानसशास्त्रज्ञ असं म्हणतात की झोपेपासून प्रयत्न करायला पाहिजे. झोपेच्या आधी संकल्प करायला पाहिजे, खूप तीव्र संकल्प करू, असा तीव्र संकल्प करू की झोपेमध्ये मी जे जे पाहिन, म्हणजे स्वप्न समजा, झोपेमध्ये असणारी जागृती, झोपेमध्ये मला पडलेलं स्वप्न, हे स्वप्न आहे हे मला स्वप्नातच समजत आहेत. सुरुवातीला हे जमणार नाही. झोपेत जे स्वप्न तुम्हाला पडतं त्या स्वप्नाशी तुम्ही एकरूप होता, लगेच समरस होता आणि ते स्वप्न अनुभवता. पण त्यासाठी तुम्ही संकल्प करा, रोज संकल्प करा की जेव्हा जेव्हा स्वप्न पडेल आणि त्या स्वप्नात मी कामाच्या अधीन मला स्वतःला पाहिन तेव्हा मला समजेल की हे स्वप्न आहे, असा संकल्प करा. काही काळाने हे जमायला लागेल की झोपेत जेव्हा स्वप्न पडेल तेव्हा स्वप्न चालू असताना एक कोणीतरी जागा राहून तुम्हाला सांगेल की हे स्वप्न आहे, हे खरं नाहीये. तुम्ही कामामध्ये वर्तन करता आहात आणि तसं तुम्हाला करायचं नाहीये, हे सांगणारा कोणीतरी तिथं राहील. तुम्ही जो रोज संकल्प कराल त्या संकल्पामुळे तुम्हाला समजेल, की हे जे चाललेलं आहे ते बरोबर नाहीये. जेव्हा स्वप्न पाहणारा स्वप्नामध्येच वेगळा कोणीतरी उपस्थित राहील तेव्हा स्वप्न संपून जाईल, तेव्हा जरा गाढ निद्रेच्या जवळ तुम्ही जाल. आणि हे व्हायला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा स्वप्नातून अंतर्मनात जाणाऱ्या गोष्टी थांबायला सुरुवात होईल. तसा हा उपाय संतांनीही सांगितलाय, महाराज असं म्हणत असत, गोंदवलेकर महाराज, की झोपेत अगदी झोप येईपर्यंत नाम घ्यायचं आणि झोपायचं. सकाळी उठल्यावर नाम चालू आहे, पहिली आठवण नामाची येईल. पण मध्ये देखील असा तीव्र प्रयत्न करणाऱ्याला मध्ये देखील नाम आहे असं लक्षात येतं, मध्ये देखील आपण सत्पुरुष आहोत असं वाटायला लागेल, मध्ये देखील आपण परमात्म्याशी एकरूप झालेले आहोत असं वाटायला लागेल स्वप्नात देखील. पण अशा प्रकारे जर जमवलं गेलं तर जागृतीच्या वेळेला स्वप्नातून जागृतीत आल्यानंतर स्वप्नातली मानसिक स्थिती जी पूर्वी विषयांची होती ती जर राहिली नाही तर जागृती ही खरी जागृती राहण्याची शक्यता असते. जागृतीत तंद्रा किंवा तंद्रित राहणं ही गोष्ट कमी व्हायला सुरुवात होऊ शकेल. आपल्याला काय की सर्व बाजूंनी रान उठवलं पाहिजे. स्वामीजी म्हणायचे की एखादं सावज जर शिकार करायची असेल तर सगळ्या बाजूनी हाकारे पिटायला लागतात, रान उठवायला लागतं, तेव्हा ते मग कुठेतरी एका ठिकाणी कॉर्नर होऊन त्याची शिकार होते. तसं जागृतीत केलेला प्रयत्न सावज स्वप्नामध्ये पळून जातो, स्वप्नात केलेला प्रयत्न जागृतीतल्या अतिशय कमी मंद मुमुक्षुनी केलेल्या मुमुक्षत्वानी केलेल्या प्रयत्नामुळं परत नाहीसा होऊन जातो, संवेगहीन किंवा कमी प्रतीचा संवेग असा जर जागृतीत असेल तर झोपेच्या वेळेला कितीही जमवलं तरी जागृतीत जमवता येणार नाही. मानसशास्त्रज्ञांनी सांगितलेला हा उपाय परमार्थाकरता नाहीये, त्यांनी सांगितलेला उपाय मानसिक आजारांकरता आहे. पण जर शास्त्रच असेल तर त्या शास्त्राचा थोडासा उपयोग आपण करून घेऊ शकतो. एरवी आपल्याला संतांच्या सांगण्याप्रमाणेच चालायचं आहे हे निश्चित. शरीराच्या अतीत असणाऱ्या देहभावाच्या पलीकडे असणाऱ्या परमात्म तत्वाची सांप्रत आम्हाला काही ओळख नाही, आम्हाला माहित नाहीये तो कसा शांत स्वरूप आहे, तो कसा आनंद स्वरूप आहे, तो कसा चेतन स्वरूप आहे, तो कसा प्रेम स्वरूप आहे, काही ओळख नाहीये. आम्हाला ओळख फक्त देहभावाची आहे ही आमची अडचण आहे. आणि वर वर विषय त्याग केला पण रस जर सुटला नाही तर सामान्य माणसापेक्षाही विद्वानाचं जीवन जास्त विक्षिप्त होतं, सामान्य माणसापेक्षाही साधकाचं जीवन हे जास्त गुंतागुंतीचं होतं. कारण सामान्य मनुष्य त्याला आउटलेट तरी देत असतो पण इथं दांभिकता चालू असते, इथं बाहेरी साधकाची यात्री असं असतं. त्याचा पुढचा चरण समर्थांनी परिस्वरूपाकार अंतरी असं म्हटलेलं आहे. पण हा बाहेर साधकाच्या सारखा आणि स्वरूपाने संसारिकासारखा विषयी असा जर असेल तर त्याची खैर नाही, त्याला गत्यंतर नाही. म्हणून भगवंत म्हणतात की यततो ही अपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथिनि हरन्ति प्रसभं मनः. बलात्काराने त्याचं मन हे हरण केलं जातं, आत्मस्वरूपापाशी राहू शकत नाही. इंद्रिय मोठी घुसळण निर्माण करतात, इंद्रिय घुसळण निर्माण करतात. बाहेर साधकासारखं किंवा संयमी पुरुषासारखं वर्तन तर ठेवायचं आहे अशा व्यक्तीला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, येढवी तरी अर्जुना हे आया नये साधना, जे रहाटता ती जतना निरंतर, जयाते अभ्यासाची घरटी, यम नियमांची ताटी, जे मनाते सदा मुठी धरुनी आहाती, तेही किजती कासाविसी, त्यांचीही कासाविशी होतेच। या इंद्रियांची प्रौढी ऐसी, जैसी मंत्रज्ञाते विवसी भुलवी का, मंत्रज्ञा जो असतो त्याला ती हडळ किंवा काय म्हणू, विवसी म्हणजे काय, भूत, ही मंत्रज्ञाच्या मानगुटीवर एक दिवस बसल्याखेरीज राहत नाही। जोपर्यंत मंत्रज्ञ हा बलिष्ठ असतो, त्याचा संकल्प ज्या क्षणाला कमी पडतो तेव्हा पहिला बळी तोच पडतो। तसं ती योनी असू शकेल अथवा भीती असू शकेल, ज्यांना त्या भीतीने ग्रासलेला आहे म्हणून शब्द देखील बाधा झाली असे आहेत, भूत बाधा झाली, बाधा मनाला होते, बाकी भूत आहेत असतील, अदृश्य योनी असू शकेल, पण जे त्या योनीच्या कह्यात येत नाहीत त्यांना त्याची बाधा होत नाही। जेव्हा ती आहे असं धरून फार मोठी भीती ग्रासते तेव्हा त्या व्यक्तीला बाधा होते, आणि मंत्रज्ञ हा ती योनी आहे असं धरून उपाय करत असतो, त्यामुळं ती योनी आहे याच्याविषयी त्याला कोणतीही शंका नसते। जेव्हा कधी काळी तो कमकुवत होतो तेव्हा ती भावना त्याला ग्रासल्याखेरीज राहत नाही, मंत्रज्ञाचं जीवन पुढे पुढे फार दीनवाणं होऊन जातं, त्याची जशी ताकद कमी होते असं त्याला वाटतं तेव्हा त्यांनी उतरवलेली सगळ्यांची भूत त्याच्या मानगुटीवर बसल्याखेरीज राहत नाही। तसा हा विपश्चित विद्वान इंद्रियांच्या विजयाची गोष्ट लोकांना सांगणारा, त्यांनी ते केलं असं समज असणारा, पण जेव्हा नाजूक असा प्रसंग येतो तेव्हा जसं मंत्रज्ञाला विवसी भुलवते तसं हा स्वतःच विषयांच्या जाळ्यात सापडतो। शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, संपत्ती, मान, सत्ता, सगळ्या लोकांनी मोठं म्हणावं अशी अपेक्षा, ईषणा, याच्यामध्ये तो सापडल्याखेरीज राहत नाही। देखी विषय हे तैसे पावती रुद्धी सिद्धीचे निमिषे, त्याची पंचाईत अशी होते, रिद्धी सिद्धीच्या मिशाने विषय त्याच्या समोर येतात, त्याला असं वाटतं की लोक ज्या अर्थी मला हे देत आहेत त्या अर्थी मी मोठा आहे, उलट मी मोठा आहे हे आत कळत नसतं पण ज्या अर्थी त्याला समजते त्या अर्थी मी मोठा आहे। आणि मगाशीच मी म्हटलं की एका उत्तम संयत अशा साधकाला लोक सहजच मोठा मानत असतात, काय गडबड चाललेली आहे हे फक्त त्याला कळत असते, पण व्यक्तिपूजक लोक, चांगल्याची पूजा करू इच्छिणारे असे लोक, त्याच्याच बाबतीत जेव्हा कोणती तरी भरभराट आणू इच्छितात रिद्धी आणि सिद्धीच्या योगाने, त्याची त्याला स्वतःला मग असा भ्रम पडायला सुरुवात होते की मी हे सगळं घेण्यासाठी योग्यच आहे। आपण मोठं आहोत असं समजूनच तो आपल्या जीवनाची योजना मग बनवायला लागतो। देखही विषय हे तैसे पावती रुद्धी सिद्धीचे निमिषे, मग आकळती स्पर्शे इंद्रियांचे। म्हणून खूप मोठा मनुष्य पण आपण सामान्य आहोत, आपण जसे आहोत त्याला माहितीये तशा बोधात कायम राहणारा हा फार दुर्मिळ। मागच्या वेळी मी सांगितलं की वेगवेगळ्या पीठाचे आचार्य स्वतःची आसनं देखील घेऊन जातात। सौरंग मोठमोठी सिंहासनं घेऊन तिथं जाऊन बसतात, कुठेही बसायचं तर असं इथं जर बसायचं असेल तर ते स्वतःचं एक आसन घालतात आणि त्याच्यावर बसतात. सगळे बसतात त्या ठिकाणी ते बसू शकत नाही. कशा करता? आपण वेगळे आहोत अशी भावना एकदा निर्माण झाली रे झाली की विपश्चित देखील त्याची बुद्धी देखील फिरायला वेळ लागत नाही. फार कठीण. एवढं समजलं नाही की अर्जुन रथाच्या माग रथामध्ये उभा असताना भगवंत सारथी म्हणून काम करत होते. राजसूय यज्ञामध्ये उष्टी खरकटी काढली. जो नॉर्मल आहे असं जीवन हे सुटून जातं, नाहीसं होऊन जातं. असं होण्याची कोणती गरज नसते. पण हा विपश्चित असणारा विद्वान रिद्धी सिद्धीचे निमिषे लोक एकदा मान द्यायला लागले की काय होईल काही सांगता येत नाही. मग आकळती स्पर्शे इंद्रियांचे नी तिये संधी मन जाये मग अभ्यासी ठोठावले ठाये ऐसे बळकटपण आहे इंद्रियांचे. असं इंद्रियांचं बळकटपण आहे. बळकट पण असा शब्द वापरलाय. हे सगळं निरूपण ऐकताना खरंच असा भाव निर्माण होऊ शकतो की परमार्थ मग कोणाला जमणार का जमणार नाही. ज्ञानेश्वर महाराज आणि भगवंत देखील अर्थात साधकाला सावधगिरीची सूचना देत आहेत. या अंगाने हे पाहायचं आहे. आपण आणि कोणा सिद्ध पुरुषाला डोळ्यासमोर नको आणायला. बरोबर आहे, हा तसा वागतो ना, हा खाली घसरलेला आहे, याकरता हे चाललेलं नाहीये. असं चाललेलं आहे की आपण खूप खूप नॉर्मल राहायला पाहिजे. परमार्थी मनुष्य आणि नॉर्मल हे फार कठीण गणित झालेलं आहे असं माझ्या लक्षात आलंय. परमार्थी मनुष्य जितका स्वतःला ॲबनॉर्मल समजतो तितका जवळपास कोणीच समजत नाही. मी एक गोष्ट वाचली. गोष्ट रजनीशांची आहे बर का, पण मी सांगतो तुम्हाला. जयपूरला ते असं म्हणतात, जयपूरला मी एका प्रतिष्ठित नागरिकांच्या कार्यक्रमासाठी म्हणून गेलेलो होतो. तिथं शंकराचार्य आलेले होते आणि ते उच्च आसनावर बसलेले होते. आणि जयपूर मधले खूप मोठमोठे लोक प्रतिष्ठित असे असा समुदाय तिथे एकत्र झालेला होता. साधारण 50-60 लोक असतील, अगदी मोजके. त्याच्यात राजस्थानचे मुख्यमंत्री आलेले होते आणि शंकराचार्य वर बसलेले आणि बाकी सगळे आता कसे तुम्ही माझ्या समोर बसलेले आहात आणि मी उच्चासनावर बसलेलो आहे की नाही तुमच्या समोर तसे. आणि त्याच्यात हे देखील बसलेले होते. आणि थोडं बोलणं चालणं झाल्यावर त्या मुख्यमंत्र्यांनी शंकराचार्यांना असं विचारलं की तुम्ही इथं आलात म्हणून सर्वांना बोलवलं गेलं, पण इथं आलेले लोक जे आहेत ते तुमचे भक्त नाहीयेत असं ते म्हणाले. तुमचे भक्त नाहीयेत, आम्हाला बोलवलं गेल्यावरून आम्ही इथं आलो. तुम्ही जेव्हा इतर ठिकाणी सर्व ठिकाणी जाता तेव्हा तुम्ही तुमच्या भक्तांसमोर बसलेले असता, त्यामुळे तुम्ही उच्चासनावर बसणं हे योग्यच आहे असं ते म्हणाले. पण आमच्या सर्वांसमोर जेव्हा प्रतिष्ठित नागरिकांना शंकराचार्य भेटणार आहेत तेव्हा, पण आम्ही तुमचे भक्त नाहीत तेव्हा आम्ही खाली बसणं आणि तुम्ही वर बसणं हे कशा करता? तुमच्या भक्तांसमोर योग्य आहे असं ते म्हणाले. तेव्हा या अचानक विचारलेल्या प्रश्नांनी शंकराचार्य गडबडून गेले. ते म्हणायला लागले की असा नियम आहे की आचार्य पीठावरच्या आचार्यांनी उच्चासनावर बसलं पाहिजे. ते म्हणाले, पण केव्हा केव्हा बसलं पाहिजे? जेव्हा तुम्ही भक्तांमध्ये असता तेव्हा उच्चासनावर बसलं पाहिजे. असं जरूर नाही की तुम्हाला सगळ्यांना आम्ही तशाच पद्धतीने मानतो असं जरूर नाही. मग अशा वेळेला आम्ही सगळ्यांना देखील जर खुर्च्या ठेवल्या इथं असत्या किंवा तुम्ही खुर्चीवर आणि सगळे तशा प्रकारे आणि तुम्ही संबोधित केलं असतं तर आम्हाला तुमच्याविषयी विशेष आदर वाटला नसता का असं विचारलं. तर निरर्थक प्रश्न आणि उत्तर आणि काही केल्या ते माघारी घेईनात आणि काही केल्या शंकराचार्यांना समर्पक उत्तरही देता येईना अशी परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा रजनीश असं म्हणतात की मी असं विचारलं की जर तुमची परवानगी असेल तर मी मध्ये बोलू का. तेव्हा शंकराचार्य देखील म्हणाले की तुम्ही बोलायला हरकत नाही आणि ते मुख्यमंत्री होते त्यांचंही काही म्हणणं नव्हतं. तेव्हा मी मुख्यमंत्र्यांना असं म्हटलं की 50 लोक खाली बसलेले आहेत आणि आचार्य उच्चासनावर बसलेले आहेत ही तुमची अडचण नाहीये, तुमची अडचण 50 लोकांमध्ये आपण बसलेले आहोत ही आहे. तुमची अडचण अशी आहे की इतर सर्वांबरोबर मला बसवलेलं आहे ही आहे. जर तुम्हाला खुर्ची दिली असती तर तुम्ही हा प्रश्न विचारला नसता. आता ते असं म्हणाले की आता गडबडण्याची वेळ आलेली होती मुख्यमंत्र्यांवर. पण मुख्यमंत्री गडबडून गेल्याबरोबर आचार्यांना असा जोर चढला आणि ते म्हणाले की द्या आता द्या उत्तर. अशा रीतीने आपल्या स्वतःचं जे स्टेटस आहे त्या स्टेटस बद्दल स्वतःच गैरसमज किंवा भ्रम निर्माण करून घेणं मोठ्या मोठ्या पीठावरच्या लोकांच्या गोष्टी. तर सामान्य साधकांनी स्वतःला मोठं समजणं ही तो खाली जाण्याची सुरुवात झालेली असते आणि खाली जाण्याची सुरुवात झाल्यापासून ते आपण लोकांच्या मनातून उतरलं हे समजेपर्यंत 2-5 वर्षांचा काळ जातो. त्याला समजेन असं होतं की आपलं काय चुकलंय, कारण या वर्तनाची सवय लागून गेलेली असते. म्हणून विपश्चित यांना विद्वान लोकांना भगवंतांनी दिलेला हा सल्ला आहे खूप महत्वाचा आहे. भगवंत असं म्हणतात तानी सर्वाणी संयम्य युक्त आसीत मत्परः वशेही यस्येंद्रियाणी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. बलात्कारांनी मन जे ओढून नेतं वारंवार आणि इंद्रिय बंड करून उठतात त्या सर्वांना आवरून त्या सर्वांचा संयम करून युक्त आसीत मतपरा जो युक्त होतो सर्व बाजूनी उत्तम रीतीने आवरून धरलेला असा तो असतो. युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य हे जे भगवंतांनी सांगितलं तसा युक्त आणि मतपर माझ्याशी एकरूप. परत तुम्ही पहा की प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान एका बाजूनी इंद्रिय निग्रह चांगल्यापैकी जमवणं आणि आत्मनी एव आत्मना तुष्टः आणि आपण आपल्या आत्म्यामध्ये रमून राहणं हे जो करतो तोच स्थितप्रज्ञ. आत्मा हा स्वतंत्र खरा आणि आत्मस्वातंत्र्य हे प्रत्येकाला आहे आणि आपण वस्तुत आपल्या देहाच्या आत जे चैतन्य आहे ते चैतन्य हे परमात्माच आहे. जीवो ब्रह्मैव नापरः अशी श्रुतीच आहे. असं असताना आत्मा अवनत होतोच का हा मुळात प्रश्न आहे. तो इंद्रियांच्या अधीन होऊन विषयांच्याकडे जातोच का. स्वातंत्र्य हे नेहमी दुहेरी असतं. स्वातंत्र्य कधी एकांगी नसतं. स्वातंत्र्यामध्ये जसं आत्म्याला स्वतःला जाणून घेणं याची मुभा आहे देहाच्या आत असणाऱ्या आत्म्याला, तसं देहाच्या आत असणाऱ्या चैतन्य शक्तीला विषयांमध्ये देखील रमण्याची मुभा आहे. म्हणून तर आत्मस्वातंत्र्य हा शब्द वापरलेला आहे. तुम्हाला केवळ चांगलं वागण्याचं स्वातंत्र्य दिलं तर तुम्हाला ते बंधन होऊन जाईल. स्वातंत्र्य या शब्दातच चांगलंही वागू शकतो अथवा वाईटही वागू शकतो याला स्वातंत्र्य म्हणायचं. आणि तुम्ही तुमच्या इच्छेनी चांगले वागत आहात. जर तुम्हाला विशिष्ट पद्धतीनेच साधक आहेस, विशिष्ट पद्धतीनेच वागायचं असं सांगितलं तर तुम्ही हैराण व्हाल, इथं येईन असे व्हाल. स्वातंत्र्य हे नेहमी दुहेरी असतं. त्या दुहेरी गोष्टीमध्ये जशी एक गोष्ट असते विशिष्ट वर्तनाची, तसं दुसऱ्या बाजूने लिव्हरेज घेण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य असतं. चांगलं काम करण्याचंही स्वातंत्र्य मग उरणार नाही. कोणीतरी बळजबरी केल्यामुळं तुम्ही चांगलं काम कराल. असं असल्यामुळं स्वतंत्र आत्मा दोन्हीकडे यात्रा करू शकतो, आत्मरूप होण्याकडे देखील आणि विषयामध्ये पडण्यामध्ये देखील. म्हणूनच त्याचाच उपयोग करून तानी सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्पराहा, त्या सर्वांचा संयम करून ज्या ज्या गोष्टींनी मन हे विषयाकार होतं त्या त्या सर्व गोष्टींचा संयम करून युक्त होऊन आणि मत पर आत्मनी एव आत्मनहा तुष्टहा असं जीवन जगण्याचा अभ्यास करून वशेही यस्येंद्रियाणी, ज्याची इंद्रिय ही त्याला वश झालेली असतात, तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, त्याची प्रज्ञा ही मात्र प्रतिष्ठित होते. म्हणून ऐके पार्था, याते निर्दळी जो सर्वथा सर्व विषयी आस्था सांडून या, ती संधी मन जाये मग अभ्यासी ठोठावले ठाये, ऐसे बळकटपणा आहे इंद्रियांचे. म्हणून ऐके पार्था, याते निर्दळी जो सर्वथा सर्व विषयी आस्था सांडून या, सर्व विषयांच्या ठिकाणी असणारी आस्था जो सोडून देतो, स्वातंत्र्याचा उपयोग करून, आत्मस्वातंत्र्याचा उपयोग करून. कारण आस्था ठेवणारा जो होता तोच आस्था टाकून देणारा देखील आहे. अशा आपल्या स्वतःच्या ठिकाणी असणाऱ्या शक्तीचा, विशिष्ट शक्तीचा जो उपयोग करतो, तो चितू जाण योग निष्ठेसी कारण जयाचे विषय सुखे अंतकरण झकवेना. जो आत्मबोध युक्तू होऊन असे सततू, जो आत्मबोध युक्त होतो आणि सतत तसा राहतो, जो माते हृदया आतू विसंबेना, जो मला आपल्या हृदयाच्या आत क्षणभर देखील विसंबत नाही, आठवण माझी सोडत नाही. येरवी बाह्य विषय तरी नाही परी मानसी होईल जरी काही, तरी साध्यंतूची पाही संसारू असे. एरवी बाहेर विषय नाहीत पण मनात जर विषय निर्माण झाला तरी साध्यंतची पाही संसारू असे, तर साध्यंत सगळा संसार परत ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी देखील आल्याखेरीज राहत नाही. जैसा का विषाचा लेशू घेतलिया होय बहु असू, विषाचा लेश घेतला तरी फार होतो, मग निभ्रांत करी नाशू जीवितासी, फार घ्यायला लागत नाही, किती घ्यायला लागतं हे मला माहित नाही. तैसी विषयाची शंका मनी वसती देखा घातू करी अशेखा विवेक जाता. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सूचना दिले, प्राप्ते ही पुरुषे इंद्रिये लाळिली जरी कौतुके तरी तो आकरनिला जाण दुःखे सांसारिके. अगदी प्राप्त झालेल्या पुरुषांनी देखील सहज चाळा म्हणून इंद्रियांशी जर वर्तन केलं तर तो आक्रमिला जाण दुःखे सांसारिके, सांसारिक दुःखानी तो आक्रमिला जातो किंवा आपलं विजय असं म्हटलेलं आहे. विषयाचं बळकटपण आणि आत्म्यापासून मिळणारा आनंद अशा दुहेरी साप्तीत सापडलेला, हे बळकटपण सोडायचं आहे आणि आत्म्याचा आनंद तर मिळवायचा आहे. अशा साधकांनी अतिशय सावध राहून आणि ही सावधानता त्याची प्रत्येक वेळेला असावी म्हणून ते सांगितले की दुःखेषु अनुद्विग्न मनः सुखेषु विगत स्पृहा. चांगली बातमी कानावर आली तरी आपण आत्मा हे विसरू नये. संसारामध्ये असा वेड्यासारखा पतित झाल्यासारखा वाहून जाऊ नये. मृत्यू जन्म आपण वाहून जाण्याची जी लक्षण असतात जन्म मृत्यू विषय सुख जन्माच्या वारतेने आपण पार इकडचे तिकडे होऊन जातो. त्यात जर आपल्या घरात जन्म झाला असेल तर काय प्रत्येकाला असं वाटतं की केवढं दैवी मूल आपल्याला मिळालं असेल. या मुलामुळे जगताचं कल्याण होणार आहे. फार मोठी घटना घडली. मृत्यू झाला तर ईश्वराने आतापर्यंत अन्याय केला पण माझे वडील जावेत माझी आई जावी. मृत्यूबद्दल देखील आपला विवेक पार सुटून जातो. विषयांबद्दल तर हर क्षणाला सुटतो प्रत्येक क्षणाला. आणि ही कारण आहेत. असं असल्यामुळं हाच विषय पुढे थोडा भगवंतांनी अजून वाढवलेला आहे. आणि पतित कशा रीतीने होतो आणि का होतो याची एक परंपरा सांगितलेली आहे. ध्यायतो विषयान पुसाह संगाह तेषु उपजायते संगात संजायते कामाह कामात क्रोधाह अभिजायते क्रोधात भवती संमोहाह. अशा प्रकारे संमोहात स्मृती विभ्रमः स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. पार नाश कशामुळे होतो खरं म्हणजे आत्म्याच्या जीवनाचा नाश प्रणश्यती. अशी एक परंपरा भगवंतांनी याच्या पुढे वर्णन करून सांगितली. ही अशा करता सांगितली की विषयाच्या संबंधीचं जे जीवन आहे त्या जीवनाची एक योग्य अशी ओळख आपल्याला घडावी. आपण हे निरूपण आपल्या स्वतः करता सतत पाहत राहावं. आपण विषयाचं करत असलेलं ध्यान त्यामुळे विषयाचा संघ कसा आपल्याला जडतो ते हे आपण जरासं तपासत राहावं याकरता भगवंतांनी आपल्याला सांगितलंय. आपण पुढच्या वेळेला ते श्लोक बघूया. हरिओम सत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. हरि 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 ज्ञानोबा माहुली प्रभु स्वामीजी स्वामी. बोला जगत गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।
श्री राम, काही निवेदन आहेत। आज सायंकाळी गणेशपुरम येथे एक विशेष कार्यक्रम 6:30 ते 8 या वेळात होणार आहे। या कार्यक्रमाचं आपण सर्वांना सस्नेह निमंत्रण।